चीनीमंडी.com पॉडकास्ट।
वीजी डेली शुगर मार्केट अपडेट, बुधवार 15 एप्रिल 2020। डोमेस्टिक मार्केट, देशभरात लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात व्यवसाय सहज होत नाहीत। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3050 रुपये ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3300 रुपये ते 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला। तर M30चा व्यापार 3325 रुपये ते 3400 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3180 रुपये ते 3260 रुपये होता। गुजरातमध्ये S30चा व्यापार 3201 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3280 रुपये राहिला। कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3560 रुपये ते 3570 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3600 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3400 रुपये ते 3500 रुपये होता, तर M30चा व्यापार 3450 रुपये ते 3575 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $349 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 10.7 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 76.522 झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.2447 झाला। क्रूड फ्युचर्स 1522 रुपये प्रति बॅरल, क्रूड WTI $20 होते। इक्विटी BSE सेन्सेक्स 310.21 अंकांनी खाली येऊन 30,379.81 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 68.55 अंकांनी खाली येऊन 8,925.30 अंकांवर बंद झाला।